नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय तसंच प्रशासकीय आढावा बैठका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं अभिष्टचिंतन सोहळा. जागतिक पर्यटन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव प्रसारावर लक्ष ठेवणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा तसंच विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करून देणे या बाबींकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. शासनानं आज यकृताच्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज NAFLD या आजारावरील सुधारित मार्गदर्शक तत्व आणि प्रशिक्षण पुस्तिका जारी केली. हा आजार झालेला रुग्ण ओळखण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व आणि प्रशिक्षण नियमावली उपयुक्त असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी 29 सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनही यावेळी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. दरम्यान पंतप्रधान परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं आज विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. कोकण तसंच पुणे विभागीय आयुक्त, ठाणे, पुणे, पालघर आणि मुंबई तसंच मुंबई उपनगरचे पोलीस आयुक्त तसंच अधीक्षक तसंच ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका प्रशासनाशी या पथकानं चर्चा करून आढावा घेतला. उर्वरित विभागांचा आढावा उद्या घेतला जाणार आहे. हे पथक 2 दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेणार आहेत. भाजपा आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे सूचना मांडल्या आहेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये. प्रत्यक्षात बदली झालेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा अशा सूचनांचं पत्र शेलार यांनी आयोगाकडे सादर केलं आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा असं आवाहन शासनानं केलं आहे. देशात एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत 80 कोटी रोपांची लागवड करण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. 30 सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठलं असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक 26 कोटी रोपांची लागवड केली आहे. माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्यांचं मंत्रीपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं आज पार पडला. बागडे यांनी नुकतेच 80व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड, आमदार विक्रम काळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. बागडे यांनी समर्पित भावनेनं राष्ट्रनिर्मितीसाठी केलेलं कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. बागडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित माझा प्रवास या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. पर्यटन आणि शांतता ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त नवी दिल्ली पर्यटन मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक मुग्धा सिन्हा यांनी यानिमित्तानं आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली. जागतिक पातळीवर शांती आणि समृद्धीसाठी ग्रामीण पर्यटन तसंच महिला आणि युवा सक्षमीकरणावर भर देणाऱ्या पर्यटनाची आवश्यकता मुग्धा सिन्हा यांनी व्यक्त केली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेचे निकाल आज जाहीर केले. विविध 8 श्रेणींमध्ये 36 गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या करदे गावाला जाहीर झाला आहे. तर आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्राचा पुरस्कार गोव्यात फोंडा तालुक्यातल्या बांदोरा गावानं पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकूट पर्यटन निवासाचं लोकार्पण पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं. हेलीपॅड तसंच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शाश्वत पर्यटन एक सहयोगपूर्ण वाटचाल या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ शिवकुमार भगत, पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी पुजारी स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने, पर्यटन मंत्रालयाच्या सहाय्यक संचालिका मालती दत्त यांनी ग्रामीण पत्रकारांशी संवाद साधत पर्यटन वाढीसाठी सहाय्यक बाबींवर चर्चा केली. दरम्यान जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरूळ लेणी इथं 2 दिवसीय मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. डॉ भगत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरूपातील माहिती चित्रफितींद्वारे देण्यात येत आहे. हे प्रदर्शन उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिला दिवसाचा खेळ पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात आला. बांगलादेशनं दिवसअखेर 3-107 धावा केल्या आहेत. मकाऊ खुल्या बॅडमिंटन महिला दुहेरी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात त्रिशा आणि गायत्री जोडीनं तैवानच्या जोडीचा 21-12-21-17 असा पराभव केला. उद्या उपांत्य फेरीत यांचा सामना तैवानच्या अन्य एका जोडीशी होईल. दरम्यान पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदांबी श्रीकांतचा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पुढील 30 वर्षांसाठी शहराची स्वतंत्र जलनीती तयार केली आहे. या जलनीतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलं आहे. या जलनीतीचा मसुदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीनगर MC.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जलनीतीबाबत आपले आक्षेप आणि सूचना लेखी स्वरूपात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात 60 दिवसांच्या आत दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. कालपासून धरणाचे 17 दरवाजे उघडून 30,000 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं सफाई मित्र सुरक्षा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात 160 सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून कचरा वर्गीकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय तसंच प्रशासकीय आढावा बैठका. जागतिक पर्यटन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या करदे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं अभिष्टचिंतन सोहळा आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.